नमस्कार. आकाशवाणी पणजेच्या प्रादेशिक खबरां विभागावरवी सविता बर्वे तुमकां प्रादेशिक खबरो दिता. मुखेल खबरो. आयुष मळार संशोधन सहकार आनी भलायकी पर्यावरण यंत्रणा घटमूट करपाक गोंय सरकार बांदील आसा अशें मुखेलमंत्री दोतर प्रमोद सावंत हांणी म्हणला. पीएम विश्वकर्मा येवजणेखाला मडगांवांत कुशळटाय उदरगत आनी सुविधा केंद्र स्थापन करपाचो यत्न चालू आसा अशी माहिती भौशीक बांदकाम मंत्री दिगंबर कामत हांणी दिली. पांचवी गोंय दर्यावेली परिशद शेनवारा 21 नोव्हेंबराक बेतीवेरेच्या नेव्हल वॉर कॉलेजींत जातली. दिवचलच्या सरकारी पॉलिटेक्नीक महाविद्यालयान सिमेन्स एनर्जी इंडिया लिमिटेडच्या सांगातान एक समजिकायेची कबलात केला. आता पुराय खबरो. आयुष मळार संशोधन सहकार आनी भलायकी पर्यावरण यंत्रणा घटमूट करपाक गोंय सरकार बांदील आसा अशें मुखेलमंत्री दोतर प्रमोद सावंत हांणी म्हणला. आयुर्वेदीक उपचार पद्दती ही फकत पारंपारीक उपचार पद्दती न्हय, जाल्यार दुयेंसाक प्रतिबंध करपाक सयत उपचार करपा खातीरची ती एक प्रभावी पद्दत आसा. हे पद्दतीचो हेन फुडें आनीक विस्तार जातलो अशें मुखेलमंत्र्यांनी म्हणला. अबुधाबी हांगा आयुष परिषदेंत ते उलयताले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांच्या फुडारपणाखाला देशांत आयुर्वेदीक उपचार पद्दतींचो विस्तार जायत आसा. गोंयांत लेगीत आयुर्वेदीक उपचार पद्दतीचेर संशोधन सुरू आसा अशें तांणी सांगलें. आयुष उपचारांचो अणभव घेवपा खातीर संवसारभरांतल्या पर्यटकांक आकर्शीत करपाचेर लक्ष केंद्रीत केला अशी माहिती तांणी ह्या वेळार दिली. पीएम विश्वकर्मा येवजणेखाला मडगांवांत कुशळटाय उदरगत आनी सुविधा केंद्र स्थापन करपाचो यत्न चालू आसा अशी माहिती भौशीक बांदकाम मंत्री दिगंबर कामत हांणी दिली. मडगांव पीएम विश्वकर्मा येवजणेखाला राज्य पावण्यावेले प्रदर्शन आनी वेपार मेळाव्याचे उक्तावण आयज फातोडेच्या SGPDA मैदानार जाले. ह्या वेळार ते मुखेल सोयरे म्हूण हाजीर आशिल्ले. देशा वांगडाच गोंयच्या कारागिरांक अर्थीक मजत दिवपा खातीर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी प्रधानमंत्री विश्वकर्मा येवजण चालीक लायल्या अशें सांगले. दर्जी, सुतार, प्लंबर ह्या वाठारांत काम करपी लोकांनी हे येवजणेचो लाव घेवचो अशें आवाहन तांणी ह्या वेळार केलें. प्रधानमंत्री मोदी हे कुशळताय उदरगतीक प्राधान्य दितात, तशेंच गोंयांत मुखेलमंत्री दोतर प्रमोद सावंत हेवूय कुशळताय उदरगती खातीर यत्न करतात. उत्तर गोंयांत तांणी कुशळताय विकास केंद्र सुरू केला. दक्षीण गोंयांत मडगांवांत अशें केंद्र सुरू करपाचो यत्न आपूण करता अशें तांणी सांगलां. ताचे खातीर मुखेलमंत्र्यांनी मान्यताय दिल्या अशी माहिती तांणी दिली. गोंयांत 30 ते 40 हजार लोकांनी हे येवजणे खातीर अर्ज केल्ले, पूण प्रत्यक्षांत खूब उणे कारागीर मुखार आयले. कश्ट करपाक तयार आशिल्ल्यांक हे येवजणेचो फायदो निश्चितपणान मेळूं येता अशें तांणी सांगलें. हे प्रदर्शन आनी वेपार मेळावो सकाळी 10 ते रातीं 8 मजगत 22 फेब्रुवारी मेरेन उक्तो आसतलो. पांचवी गोंय दर्यावेली परिशद शेनवारा 21 फेब्रुवारीक बेतीवेरेच्या नौदल झुजा महाविद्यालयांत जातली. गोंयच्या नौदल झुजा महाविद्यालयाचे कमांडंट रियल ॲडमिरल अर्जुन देव नायर हांणी हे विशीं माहिती प्रसार माध्यमांक दिली.
Brings together the chiefs of navies and senior representatives from 14 Indian Ocean countries under the theme Common Maritime Security Challenges in the Indian Ocean Region, progressing lines of effort to mitigate dynamic threats, reflecting both continuity and maturity of this collective engagement.
संरक्षण राज्यमंत्री संजय सेठ हे परिषदेचे मुखेल सोयरे आसतले, जाल्यार नौदलाचे मुखेली ॲडमिरल द्रिनेश त्रिपाठी ह्या परिषदेची यजमानकी चलयतले. ही परिषद हिंद महासागराच्या वाठारांतल्या दर्यावेल्या सुरक्षा आव्हानांचेर आनी उदयाक येवपी आनी गतीशील धोके उणे करपाच्या मार्गाचेर भर दिता. गोंय शालांत मंडळान केंद्रीय तंत्रीक शिक्षण संस्थेच्या पालवान राज्यातल्या माध्यमीक आनी उच्च माध्यमीक शिक्षकां खातीर रोबोटिक्स आनी कृत्रीम बुद्धिमत्तेचो शिक्षणात उपेग ह्या विशयाचेर ऑनलायन प्रशिक्षण कार्यावळ आखल्या. ही प्रशिक्षण कार्यावळ 24 फेब्रुवारी मेरेन चालू उरतली. माध्यमीक आनी उच्च माध्यमीक संगणक शिक्षकांनी तशेंच हेर विशयांच्या शिक्षकांनी ह्या ऑनलायन कार्यशाळेत सहभागी जावचे अशें आवाहन गोंय शालांत मंडळान केलां. शिरोडा सरकारी मुळावी शाळा केंद्र बाजार शिरोडा हांणी विद्यार्थ्यांमदीं वेव्हारीक गिन्यान उद्देजकता आनी आत्मविस्वास वाडोवपाच्या हेतान बाजार दीस उपक्रम आयोजीत केल्लो. ह्या उपक्रमाचें उक्तावण थळावी पंच रेशमा नायक हांणी केलें. ह्या वेळार गोंय राज्याचे उदका संसाधन मंत्री सुभाष शिरोडकार हाजीर आशिल्ले. ह्या उपक्रमाक लागून विद्यार्थ्यांमदीं आत्मनिर्भरताय, संघटनात्मक भावना आनी अर्थीक साक्षरतायेची भावना वाडल्या अशें शाळेच्या शिक्षकांनी म्हणलां. ह्यो खबरो तुम्ही आकाशवाणीच्या प्रादेशिक खबरा विभागावरवी ऐकतात.
भाई अब खेती में पानी की बचत और पैसे की बचत दोनों होंगी.
वो कैसे?
अब नए जीएसटी में ड्रिप इरिगेशन सिस्टम पर लगभग 9,000 रुपए की बचत.
वाह, लागत भी कम और फायदा ज्यादा.
भाई खेती हुई और आसान और पैदावार भी बेहतर.
नेक्स्ट जेन जीएसटी, बेटर एंड सिंपलर.
आता मुखावेलो खबरो. दिवचलच्या सरकारी तंत्रनिकेतन महाविद्यालयान सिमेन्स एनर्जी इंडिया लिमिटेडच्या सांगातान एक समजुकायेची कबलात केला, जे वरवी महाविद्यालयाच्या कॅम्पसात सिमेन्स टेक्नॉलॉजी सेंटर स्थापन करतले. सिमेन्स एनर्जीच्या कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी येवजणे खाला जावपी हो प्रकल्प आसा. या प्रकल्पाचो मुखेल हेत मेकॅनिक, सिव्हील, इलेक्ट्रीक आणि इलेक्ट्रॉनिक्स अभियांत्रिकी शाखेतल्या डिप्लोमा विद्यार्थ्यांखातीर उद्देगाकडेन संलग्न कौशल्य विकास चढ बळिश्ट करप हो आसा. ह्या कबलाती प्रमाण सिमेन्स एनर्जी प्रगत प्रशिक्षण सुविधा, आधुनिक उपकरणां, तंत्रीक तज्ञांचे मार्गदर्शन तशेंच समर्पित प्रशिक्षक उपलब्ध करून दितले. साखळी मतदारसंघातल्या बेताळवाडी आमोणेच्या मुळाव्या शाळा पालक शिक्षक संघान आणि शाळा व्यवस्थापन समितीन शाळेच्या मुख्य प्रवेशद्वाराकडे उभारिल्ल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे लोकार्पण फाल्यां 19 फेब्रुवारीक सकाळी 9 वरांचेर मुखेलमंत्री दोतर प्रमोद सावंत हांच्या हस्तुकी जातले. गोय पर्यटन खाते, माहिती आणि प्रसिद्धी खाते, गोय सरकार, दिवचल नगरपालिका आणि शिक्षा विजन दिवचल हांच्या जोड पालवान फाल्यां 19 फेब्रुवारीक दिवचल हांगासर राज्य पावण्यावेलो सरकारी शिवजयंती सुवाळो आयोजित केला. ह्या वेळार दिसभर विंगड विंगड कार्यावळी आयोजित केल्यात. मुखेल कार्यावळ सांजे 7:30 वरांचेर जातली. ह्या सुवाळ्याक मुखेलमंत्री दोतर प्रमोद सावंत, पर्यटन मंत्री रोहन खंवटे, कला आणि संस्कृती मंत्री रमेश तवडकार, दिवचलचे आमदार डॉ चंद्रकांत शेटये, मयेचे आमदार पेमेंद्र शेट, दिवचलचे नगराध्यक्ष विजयकुमार नाटेकार आणि हेर मानेस्त हाजीर आसतले. दिवचल महालातल्या आणि साखळी मतदारसंघातल्या कुडणे ग्रामपंचायतीचे नवे सरपंच म्हणून दामोदर पेटकर हांची विरोधेविणे निवड झाल्या. आदले सरपंच राजन फाळकार हांणी सामंजस्य करारानुसार दिल्ल्या राजीनाम्या उपरांत सरपंच पदाची सुवात रिती आशिल्ली. या पदा खातीर दामोदर पेटकर हांची विरोधविणे निवड झाली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती निमतान फाल्यां 19 फेब्रुवारीक साखळेत तरेकवार सांस्कृतीक कार्यावळींचे आयोजन केला. हे निमतान भव्य बायक रॅली जातली. नावेली जंक्शन हांगासर 4:00 वरांचेर रॅली सुरू जातली. तेच प्रमाण विंगड विंगड सांस्कृतीक कार्यावळी जातल्यो. ह्या सुवाळ्याक मुखेल सोयरे म्हूण मुखेलमंत्री दोतर प्रमोद सावंत, नगराध्यक्ष सिद्धी प्रभू आनी पंचायतीचे सरपंच हाजर आसतले. सगळ्यांनी व्हडा आंकड्यान उपस्थित रावन शिवजयंती उत्सव दबाजान साजरो करपा खातीर सहकार्य करचे अशे आवाहन आयोजन समितीन केला. बोरयेचे स्वामी विवेकानंद विद्याप्रसारक मंडळाच्या वाणिज्य महाविद्यालयान हालींच कामाचेर वागणूक बरे आनी वायट ह्या विशयाचेर एक संवादात्मक सत्र घडोवन हाडले. महाविद्यालयाच्या अंतर्गत गुणवत्ता आश्वासन सेल आणि अंतर्गत कागाळ समितीन संयुक्तपणान ही कार्यावळ घडून हाडली. खांडोळेच्या सरकारी महाविद्यालयाची उपप्राचार्य प्राध्यापक डॉ सीमा साळगावकर आणि नामनेचे फ्रीलान्स प्रशिक्षक डॉ प्रदीप साळगावकर हांणी ह्या विषयाचेर मार्गदर्शन केले. हवामान. पणजी वेधशाळेन नोंद केल्ल्या प्रमाण आयज पणजेत चडात चड तापमान 33.8° सेल्सियस जाल्यार उण्यात उणे 21.5° सेल्सियस नोंद जाला. तशेंच मुरगांवात चडात चड तापमान 33.6° सेल्सियस जाल्यार उण्यात उणे 21.4° सेल्सियस नोंद जाला. राज्यात फुडले कांय दीस हवामान सुकें आसतले. खेळ. साखळी इगल्स पंगडाक 10 धावण्यांनी हारावन जॉली टायगर गोल्डन पंगडान पेट्रोमॅन करंड क्रिकेट सर्त जिकली. शुभम फातर्फेकार हाणें पुण्यात जाल्ल्या राष्ट्रीय कराटे सर्तीत काथा प्रकारात भांगरा पदक जिकले. आता परतून एक फावट कांय मुखेल खबरो. आयुष मळार संशोधन, सहकार आणि भलायकी पर्यावरण यंत्रणा घटमूट करपाक गोय सरकार बांदील आसा अशें मुखेलमंत्री दोतर प्रमोद सावंत हांणी म्हणला. पीएम विश्वकर्मा येवजणे खाला मडगांवात कुशळटाय उदरगत आणि सुविधा केंद्र स्थापन करपाचो यत्न चालू आसा अशी माहिती भौशीक बांधकाम मंत्री दिगंबर कामत हांणी दिली. 5वी गोय दर्यावेली परिषद शेनवारा 21 नोव्हेंबराक बेती वेरीच्या नेव्हल वॉर कॉलेजीत जातली. दिवचलच्या सरकारी पॉलिटेक्निक महाविद्यालयान सिमेन्स एनर्जी इंडिया लिमिटेडच्या सांगातान एक समजिकायेची कबलात केला. इतल्यान ह्यो प्रादेशिक खबरो सोपल्यो. फुडले खबरापत्र तुमकां आयकूंक मेळटलें फाल्यां सकाळीं 7:25 मिनटांचेर. नमस्कार.